तिमथ्याला पहिले पत्र अध्याय 2. तर सर्वात प्रथम हा बोध मी करीतो की सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व इशोपकार स्मरण करावे. राजाकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावे, यासाठी की आपण सर्व सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रमण करावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानास पोहोचावे. कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यामधील ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले याची साक्ष यथाकाळी देणे आहे. या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित मी सत्य बोलतो, लबाडी करीत नाही. विश्वास व सत्य यासंबंधी विदेशी लोकांचा शिक्षक असे नेमिले. माझी इच्छा अशी आहे की प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद यांचा स्पर्श होऊ न देता पवित्र हस्त उच्च करून प्रार्थना करावी. तशीच माझी इच्छा आहे की स्त्रियांनी स्वतः साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे. केस गुंफणे आणि सोने, मोते व मौलवान वस्त्रे यांनी नव्हे, तर सत्कर्मांनी शोभवावे. देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियास हे शोभते. स्त्रीने पूर्ण आधीनतेने स्वस्थतेत शिकावे. स्त्रीला शिकवण्याची आणि पुरुषावर धनीपण चालवण्याची परवानगी मी देत नाही. तिने स्वस्थ राहावे, कारण प्रथम आदाम घडला, नंतर हव्वा. आदाम भुलवला गेला नाही, स्त्री भुलून अपराधात सापडली. तथापि ती मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रता यात राहिल्यास मुलांना जन्म देण्याच्या योगे तिचे तारण होईल.